सोळावा नरकाचा मध्यभाग द सेंटर ऑफ हेल। पुन्हा प्रभूने मला नरकामध्ये नेले आणि येशू मला म्हटला, माझ्या लेकरा याच उद्देशासाठी तुझा जन्म झाला होता की तू लिहावं जे काय मी तुला सांगितलेलं आहे आणि दाखवलेलं आहे, कारण ह्या गोष्टी सत्य आहेत आणि विश्वासू आहेत। मी तुला बोलवलं की तू जगाला पुढे जाऊन सांगाव की एक नरक आहे, परंतु मी त्याच्यामध्ये जाण्यापासून न जाण्यासाठी एक सुटकेचा मार्ग तयार केलेला आहे। मी तुला सर्व नरकातले भाग दाखवणार नाही आणि पुष्कळचे अदृश्य गुप्त असे भाग आहेत जे मी तुला प्रगट करू शकत नाही, परंतु पुष्कळसे गोष्टी मी तुला दाखवेल। आय विल शो यू मच। चल आणि आता बघ अंधकाराच्या शक्ती आणि त्यांचा शेवट कसा असतो। मग आम्ही पुन्हा नरकाच्या पोटामध्ये गेलो आणि तिथे चालत असताना तिथे एक छोटस ओपनिंग किंवा छिद्र होतं पुढे जाण्यासाठी रस्ता होता। मी वळून बघितलं की आम्ही कुठं प्रवेश करत आहोत आणि एक टेकडी एका कोठडीच्या शेजारी नरकाच्या मध्यभागी तिथे दिसली। आम्ही त्याच्या समोर तिथं त्या कोठडीसमोर थांबलो आणि त्या कोठडीमध्ये एक फार सुंदर स्त्री अशी मला दिसली आणि तिच्या कोठडीच्या वर BC इंग्लिशमध्ये असे शब्द मी वाचले आणि ती स्त्री म्हणत होती, हे प्रभू, मला माहिती की तू काही एक कुठल्या तरी एखाद्या दिवशी तू भेटायला जरूर येशील, कृपा करून ह्या पिढीच्या ठिकाणामधून मला बाहेर काढ। तिचे कपडे हे फार पुरातन काळचा तिचा ड्रेस होता आणि ती फार सुंदर होती। मला हे समजलं ती अनेक सेंचुरीज म्हणजे अनेक शतकांपासून इथे होती, परंतु ती मरू शकत नव्हती। तिचा जीव आत्मा हा पिढ्यामध्ये होता आणि ती जोरजोराने त्या कोठडीच्या त्या दरवाज्यांना खेचून रडू लागली आणि मोठ्याने ती त्यांना खेचू लागली त्या गाजांना। येशू शांततेने म्हटला, शांत राहा। त्यानंतर मी पाहिलं की तो म्हटला खूप दुःख भरी आवाजामध्ये की हे स्त्री, तुला माहिती आहे की तू इथं का आहेस? ती म्हटली, होय, परंतु आता मी बदलू शकतो प्रभू। मला आठवतं ज्यावेळेस तू इतरांना कसं सुख लोकांमध्ये बाहेर काढलं होतं आणि मला आठवतं तुझे ते शब्द सार्वकालिक जीवनाचे, आता मी चांगली होईल। ती रडली आणि म्हणत होती, आता मी तुझी सेवा करेल। मग तिने अजून घट्ट रीतीने त्याचे बार्स त्या कोठडीचे ते गज ते घट्ट असे आवळले, तिच्या छोट्याशा अशा सापळ झालेल्या त्या हातांनी आणि किंचाळू लागली, मला बाहेर काढ, मला बाहेर काढ। आणि तशानी तिचं रूप बदलू लागलं आणि तिचे कपडे जळू लागले आणि तिचं मांस जळून खाली पडू लागलं आणि राहिलं ते फक्त एक काळा सांगाडा आणि सर्व तिथं असे छिद्र छिद्र झाले होते आणि एक अशी पोकळ अशी कवटी दिसत होती तिच्या जीवाची त्या सांगड्यामध्ये। आणि मी खूप भयानक रीतीने सगळं काय दृश्य बघितलं आणि ती म्हातारी स्त्री एकदम धाडकन जमिनीवर खाली पडली। सर्व तिचं सौंदर्य एका क्षणात नष्ट झालं आणि मला ते कल्पनाच करेना, खूपच मला प्रयत्न करून मी कल्पना करू लागली की ती इथं इतक्या वेळपासून होती येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरपासून। मग येशू म्हटला, तुला माहिती आहे पृथ्वीवर की तुझा शेवट काय होणार होता, मोशेने तुला नियमशास्त्र दिलं आणि तू ते ऐकलं होतंस, परंतु ते माझं नियमशास्त्रचं पालन करण्याऐवजी तू सैतानाच्या हातामध्ये एक हत्यार बनलीस आणि एक माध्यम म्हणून तू एक चेटकीन त्या काळामध्ये झालीस। तू त्या काळामध्ये जादूटोणा देखील शिकवलास, तुला अंधकाराची आवड जास्त होती प्रकाशापेक्षा आणि तुझे जे कृत्य होते ते सर्व पापी होते। जर तू पश्चाताप केला असतास तुझ्या हृदयाने तर माझ्या पित्याने तुला क्षमा केली असती, परंतु आता फार उशीर झालेला आहे आणि खूप दुःखाने आणि खूप कळवळ्याने आमच्या हृदयांमध्ये आम्ही पुढे चाललो आणि तिच्या या यातनेला कधीच अंत होणार नाही आणि तिच्या ह्या पिढ्यांना अंत होणार नाही. तिचे हे सापळा झालेले हात असे आम्हाकडं ती करत होती, विनंती करत होती आणि आम्ही पुढे गेलो. माझ्या लेकरा प्रभूने सांगितलं, सैतान पुष्कळचे असे हत्यार वापरतो चांगल्या मनुष्यांना आणि स्त्रियांचा नाश करण्यासाठी आणि तो रात्रंदिवस काम करत असतो यासाठी की लोकांनी त्याची सेवा करावी. जर तुम्ही देवाला निवडण्यामध्ये जर गलती केली किंवा जर तुम्ही फेल झाले देवाला निवडायला आणि त्याची सेवा करायला, तर मग तुम्ही वास्तविक रीतीने सैतानाची सेवा करण्यासाठी स्वतःच निवडलेला आहे आणि हे सत्य आहे आणि सत्य तुम्हाला मुक्त करते. आणि थोड्या अंतरावर आम्ही चालत होतो आणि पुन्हा एक कोठड्याच्या समोर आम्ही थांबलो असताना एक माणसाचा आवाज तो हाक मारत होता असं मी ऐकला आणि म्हणत होता कोण आहे तिथे, कोण आहे. आणि मी विचार करत होते तो का असा ओरडत आहे. येशू म्हटला तो आंधळा आहे. मग मी आवाज ऐकला आणि वळून बघितले, समोरच एक मोठा दुरात्मा, त्याचे मोठे मोठे पंख होते जे तुटल्यासारखे दिसत होते. तो आमच्या समोरून एकदम पुढे गेला आणि मी येशूच्या जवळ उभे राहिले. नंतर आम्ही वळून बघितलं तो मनुष्य कोण जो हा बोलत होता, तो पण एका कोठडीत होता आणि त्याची जी पाठ होती ती तिथं जणू काय तो सापळ्याच्या रूपामध्येच होता आणि पूर्ण अग्नीने तो भरला होता आणि मृत्यूचा वास त्याच्यावर येत होता. आणि तो ओरडत होता की कुणीतरी मला इथं कृपा करून मदत करा. खूप हळूवारपणे येशू म्हटला, हे मनुष्य शांत राहा. तो माणूस वळून मग म्हणू लागला, हे प्रभू मला माहिती आहे की तू येशील, मी आता पश्चाताप करतो, कृपा करून मला बाहेर काढ. मला हे समजतं की मी किती वाईट व्यक्ती होतो आणि मी माझं हे जे काय हँडिकॅप म्हणजे अपंगपणा जो काय होता तो माझ्या स्वतःच्या स्वार्थी गोष्टींसाठी मी वापरला. मला हे माहिती होतं की मी एक जादू करणारा असा मांत्रिक आहे आणि पुष्कळांना मी फसवलं सैतानासाठी, परंतु हे प्रभू आता मी पश्चाताप करतो, कृपा करून मला बाहेर काढ. रात्र आणि दिवस या अग्नी मला पीडा देत आहेत आणि इथं पाणी पण नाही, मी किती तहानेला झालोय. तो रडू लागला, काय तू मला एक ग्लास पाण्याचा देणार नाही का प्रभू. आणि तो प्रभू 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 असं करत सारखा ओरडत होते येशूच्या मागे आणि आम्ही पुढे चाललो होतो. मी खूप दुःखाने त्याला बघितलं. मग येशूने सांगितलं, सर्व मांत्रिक आणि पाप करणारे जे काही कामगार आहेत त्यांचा वाटा ह्या अग्नीच्या सरोवरामध्ये राहील, जे गंधकानी जी अग्नी जळत राहती, ह्याला दुसरा मृत्यू म्हणतात. मग आम्ही दुसऱ्या एका कोठडीकडे आलो, तिथं एक अजून एक माणूस होता आणि तो म्हटला, हे प्रभू मला माहिती आहे की तू येशील आणि मला सोडवशील, मी खूप काळापासून पश्चाताप करत आहे. हा माणूस पण त्याचा पण सांगाडा झाला होता आणि पूर्णपणे अग्नीने आणि आळ्याने तो भरलेला होता. प्रभू म्हटलं, हे मनुष्य तू अजून देखील खूप लबाड आहेस आणि पाप तुझ्यामध्ये भरलेला आहे. तुला हे माहिती होतं की तू सैतानाचा एक शिष्य होतास, एक खोटावडा होतास ज्याने अनेकांना फसवलं. तुझ्या मुखामध्ये कधीच सत्य नव्हतं आणि मृत्यू हे तुझं फळ आहे. तू माझे शब्द बरेच वेळेस ऐकले आणि तू थट्ट केली माझ्या सॅल्वेशनचं किंवा तारणाचं आणि माझ्या पवित्र आत्म्याचं. तू पूर्ण आयुष्यभर लबाडी केलेली आहेस आणि तू माझं कधीच ऐकलं नाही. तुझा बाप जो सैतान आहे त्याच्यापासूनचा जसं काय तू आहेस आणि सर्व लबाड लोक यांचा वाटा ह्या अग्नीच्या सरोवरामध्ये, अग्नीच्या या तळ्यामध्ये असेल. तू पवित्र आत्म्याच्या विरुद्ध पातक केलेले, त्याला तू शिवशाप दिलेले आहेत. यू हॅव ब्लास्फेम्ड द होली गोस्ट. आणि हा मनुष्य शाप देऊ लागला आणि खूप घाणेरड्या गोष्टी प्रभूच्या विरुद्ध तो बोलू लागला. आणि मग आम्ही पुढे गेलो आणि हा जीवात्मा सदा सर्व काळसाठी या नरकामध्ये हरवलेला होता. येशू म्हटलं, जो कोणी येऊ इच्छितो त्यांनी माझे मागे यावे आणि जो कोणी आपला जीव माझ्यासाठी गमावतो तो त्याचा जीव त्याला मिळेल माझ्यासाठी आणि पुष्कळ समृद्धीने तो त्याला मिळेल. परंतु पापी लोकांनी पश्चाताप केलाच पाहिजे जोवर ते पृथ्वीवर जिवंत आहेत. ही खूपच उशीर असतो, उशीर झालेला असतो ज्यावेळेस ते इथं नरकामध्ये येतात. पुष्कळसे पापी लोक त्यांना देवाची सेवा करण्याची खूप इच्छा असती आणि सैतानाची पण ती सेवा करतात आणि त्यांचा असा विश्वास असतो की त्यांच्याकडे पुष्कळ अधिक असा वेळ आहे देवाची कृपा स्वीकारण्यासाठी. आणि जे खरोखर जे ज्ञानी आहेत ते व्यवस्थित रीतीने ठरवतात त्यांच्या जीवनामध्ये की त्यांना कुणाची सेवा करायची आणि ते निवडून घेतात चांगुलपणा आणि प्रभूची सेवा करतात. मग असं म्हटल्यानंतर आम्ही पुन्हा दुसऱ्या एका कोठडीकडे आलो आणि खूप करून एक असं दुःखाचं छाया जसं काही तिथं पडलेली होती आणि रडणं ऐकू येत होतं. आम्ही बघितलं एक माणूस पुन्हा तो सापळा झालेला होता आणि तो खाली जमिनीवर पडलेला होता. त्याचे पूर्ण जे हड्ड्या होत्या त्या पूर्ण काळ्या झाल्या होत्या जळून जळून. त्याचं जे काही जीवात्मा होता तो बिलकुल घाणेरड्या काळपट रंगाचा आणि धुक्याने असा भरलेला आतमध्ये दिसत होता. पुष्कळचे त्या शरीराचे जे भाग मी बघितले ते नव्हतेच तिथे आणि फक्त धूर आणि जाळ त्याच्यामधून अवतीभोवती पासून येत होता आणि आतमधून पूर्ण अशा आळ्या त्या रेंगाळत होत्या त्याच्यामध्ये. येशू म्हटलं, ह्या मनुष्याचे पाप खूपच जास्त होते. तो खुनेरी होता आणि त्याच्या हृदयामध्ये पण खूप द्वेष करणारा तो होता. तो पश्चाताप करायलाच तयार नव्हता किंवा माझ्यावर विश्वास ठेवायला पण तयार नव्हता की मी त्याची क्षमा करू शकतो. जर तो आला असता तर किती बरं झालं असतं. हे प्रभू, मी म्हटले की काय तू त्याला ह्या त्याच्या मर्डर केल्यामुळं आणि त्याच्या द्वेषासाठी क्षमा केली असतीस का? होय प्रभू, येशू म्हटला, जर त्यांनी खरोखर विश्वास ठेवला असता आणि माझ्याकडे जर आला असता तर मी त्याच्या सर्व पापांची क्षमा केली असती, किती पण मोठ्या असो किंवा किती छोट्या असो. परंतु हे सर्व होण्या अगोदरच तो पापामध्ये राहू लागला आणि तसंच तो मेला आणि आज तो इथं आहे. त्याला पुष्कळ संधी देण्यात आली होती माझी सेवा करण्यासाठी आणि माझ्या शुभवर्तमानावर विश्वास ठेवण्यासाठी, परंतु त्यांनी त्याचा नकार केलेला आहे. आता खूपच उशीर झालेला आहे. दुसऱ्या एका कोठडीकडे आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस भयंकर तिथून घाणेरडा वास येत होता आणि तिथं पुष्कळचे मृतांचे रडणं आणि कणणं आणि हुंदके देणं पस्ताव्याचे सगळीकडून ऐकू येत होते. मला इतकं दुःख झालं आणि मी एकदमच आजारी पडल्यासारखे झाले होते. मी माझं मन घट्ट केलं की पूर्ण जगाला मी या ठिकाणाविषयी सांगल. एका स्त्रीचा आवाज येत होता, मला मदत करा. मी एकदम बघितलं आणि तो एक खरं जिवंत असे डोळे मला दिसले, खाचाड नाही परंतु अक्षरशः डोळे तिथं दिसले. आणि ती इतकं ती घाबरलेली होती आणि कशी तरी दिसत होती. मी खूप दुःखी झाले, थरथर कापत होते आणि मला खूपच दया येत होती ह्या आत्म्यासाठी. मला वाटत होत की त्यात जाऊन तिला बाहेर काढावं त्या यातनेच्या ठिकाणामधून. आणि ती म्हणत होती की इथं खूपच जास्त पीडा होते. आता हे प्रभू, जे काही बरोबर आहे योग्य ते मी करील. मी तिला ओळखत होते एक काळी आणि मला माहिती होतं की तू माझा तारणार आहे. आणि तिचे असं बोलून तिने घट्ट रीतीने तिचे जे काही ते कोठडीचे दरवाजे आहेत किंवा जे बार्स आहेत त्यांना धरलं आणि ती म्हणत होती, काय तू माझा प्रभू का नाही होऊ शकत? आता तू माझा तारणारा का नाही होऊ शकत? आणि मोठे मोठे जर तर तिचं मांस खाली तिच्यापासून गळून पडत होत आणि फक्त हाड्या उरल्या होत्या. आणि पुढं ती हे म्हणू लागली की तू मला कॅन्सर पासून पण बरं केलं होतंस, ती म्हटली. आणि तू मला म्हटलं होतंस की जा आणि पुढं तू पाप करू नको, नाही तर अजून काहीतरी वाईट गोष्ट ही तुझ्यावर येईल. मी प्रयत्न केला प्रभू, तुला माहिती असेल मी प्रयत्न केला आणि तुझी साक्षी होण्याचा पण मी प्रयत्न केला, परंतु हे प्रभू मला हे समजले की जे तुझं शुभवर्तमान गाजवत ते फार असे फेमस किंवा इतके मोठे लोक जगामध्ये होत नाहीत. माझी ही इच्छा होती की लोकांनी मला लाईक करावं, मी लोकांची आवडती व्हावी आणि मी पुन्हा जगामध्ये गेले आणि ही जगाची जी पापाची देहाची वासना आहे ती माझ्या भोवती एकदम घट्ट अशी बसली. आणि मग मी रात्रीचे जे क्लब्स असतात नाच गाण्याचे आणि जिथं खूप अशी दारू पितात लोक, ते जास्त माझ्यासाठी महत्वाचं झालं. मी माझे जे ख्रिस्ती मित्र होते त्यांना सोडून दिलं आणि लवकरच मला कळलं की 7 पट पीडा जास्त मला झालेली होती. आणि मी बघितलं की मला स्त्री आणि पुरुष दोन्ही आवडू लागले आणि मी पापी कृत्य त्यांच्याबरोबर करू लागले. माझी कधीच इच्छा नव्हती की माझा नाश व्हावा. मला हे देखील कळलं नाही त्यावेळेस की सैतानाने मला पूर्ण पछाडलेलं आहे. आणि तरी देखील एवढ्या स्थितीमध्ये मला हे जाणवत होतं की तुझं बोलवणं माझ्या जीवनावर आहे आणि तू म्हणत आहेस की माझ्या हृदयामध्ये की पश्चाताप कर आणि म्हणजे तू वाशील, परंतु हे काय मी केलं नाही. मी विचार करत असे त्या काळात की मला अजून पुष्कळचा वेळ आहे पृथ्वीमध्ये, उद्या मी येईल आणि येशूकडे मी वळेल आणि मग तो मला क्षमा करेल आणि माझा सुटकारा होईल. परंतु मी खूप काळ थांबले आणि आता खूपच उशीर झालेला आहे. ती अशी रडत होती, तिचे दुःखी ते डोळे एकदम त्याच्यामधून जोरात अशा आग्नेच्या त्या जीवा निघाल्या आणि ते फुटले आणि अंतर्धाम पावले. मी एकदम किंचाळले सर्व दृश्य बघून, तिचे डोळे ते फुटले आणि त्याच्यातून आग्नी निघालेला. आम्ही धाडकन येशूच्या जवळ पडले. मी म्हटले हे प्रभू किती सोपा झाला असतं, तिने जर तुझ्यावर विश्वास ठेवला असता तर. आणि कदाचित मी पण तिच्या जागी अशीच झाले असते, हे प्रभू काय करू. आणि मी हेच तुम्हाला सांगते की पापी जनांना तुम्ही जागे व्हा उशीर होण्याच्या अगोदर. नंतर आम्ही दुसऱ्या कोठडीकडे गेलो, तिथं एक माणूस होता आणि त्याचं पण तो सांगाड्याप्रमाणे झालेला आकृती आणि त्याच्या आतमध्ये त्या सांगाड्याच्या आतमध्ये त्याचा तो जीव जणू काय कैद झालेला आणि रडत होता आतमधून. आणि असं इतकं भयंकर आक्रोश आणि पीडा आणि पस्तावा त्या माणसामधून येत होता की मी कधीच विसरणार नाही. येशू म्हटलं माझ्या लेकरा जे पुस्तक वाचतील त्यांना असं वाटेल की तू जणू काय त्यांना काहीतरी बनावट कहाणी किंवा एखाद्या पिक्चरची गोष्ट सांगते जे त्यांनी पाहिलेलं असेल आणि तेच म्हणतील हे काय सगळ्या गोष्टी खऱ्या नाहीत, परंतु तुला माहिती आहे की या सर्व गोष्टी खऱ्या आहेत. तुला माहिती आहे की नरक हा खरा आहे, कारण मी तुला अनेक वेळेस माझ्या आत्म्यांनी इथं घेऊन आलेलो आहे आणि मी तुला सत्य प्रकट केलेलं आहे की तू त्याची साक्षीदार व्हावीस. म्हणून हरवलेल्या व्यक्ती जर तू पश्चाताप करणार नाहीस आणि जर बाप्तिस्मा घेणार नाही आणि येशूच्या शुभवर्तमानावर विश्वास ठेवणार नाही तर खरोखर तुझा शेवट इथंच होणार आहे. मग प्रभू म्हटला हा मनुष्य इथं आहे कशासाठी, कारण बंडखोर वृत्तीमुळे तो इथं आहे. बंडखोरपणा म्हणजे द सीन ऑफ रिबेलियन, हे जे पाप असतं ते जणू काही जादू टोण्याप्रमाणे. द सीन ऑफ रिबेलियन इज लाईक द सीन ऑफ द विचक्राफ्ट. आणि वास्तविक रीतीने ज्यांना माझं वचन माहिती आहे आणि माझे मार्ग माहिती आहे, ज्यांनी शुभवर्तमान ऐकलेलं आहे, परंतु जे पश्चाताप करू इच्छित नाही आणि ते सर्व जण माझ्या विरुद्ध बंडाळी करतात किंवा बंड करत आहेत, पुष्कळशी आज नरकामध्ये ह्या पापामुळे बंडखोर वृत्तीमुळे पश्चाताप न करण्याचं त्यांनी मनामध्ये ठाणल्यामुळे ते इथं आहेत. येशू मला म्हटलं आणि त्यांनी सांगितलं या सर्व गोष्टी. मग तो मनुष्य येशू बरोबर बोलू लागला आणि तो म्हटला, मला एकेकाळी असं वाटत होत की तुला माझ्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारावं आणि तसं करावं, परंतु तो जो तुझा मार्ग आहे सर आणि अरुंद मार्ग आहे तो मला नव्हता पाहिजे. मला रुंद मार्ग पाहिजे होता, मला सोपं जीवन पाहिजे होतं ज्याच्यामध्ये मी पापाची सेवा करू शकल आणि पाप करू शकल. मला धार्मिक व्हायची इच्छा नव्हती, मला माझे जे काही पापी मार्ग होते ते खूप आवडत होते. माझी नेहमी इच्छा असायची की मी खूप स्ट्रॉंग असं दारू प्यावे, स्ट्रॉंग ड्रिंक घ्यावं आणि सर्व जगातल्या गोष्टी कराव्या. कशाबद्दल तुझ्या आज्ञा पाळाव्या असं मला वाटायचं, परंतु आता माझी खूप इच्छा होते आणि मला असं वाटतं की खरोखर मी जर तुझं ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं. आणि पृथ्वीवर मग हे सर्व न करता मी अजून पाप करत गेलो आणि पश्चाताप करायला माझं मन तयारच नव्हतं. आणि खूप हुंदके तो देत होता आणि त्या हुंदक्यांमुळे त्याचं पूर्ण शरीर असं जणू काय कापत होतं, हलत होतं, जसं तो पस्ताव्यामध्ये रडत होता. पुष्कळ वर्ष मी इथं पिढेमध्ये आहे, मला हे माहिती आहे की मी इथं काय आहे आणि मला हे देखील माहिती आहे की मी इथून कधीच निघणार नाही. रात्र आणि दिवस मला पिढ्या होतात या जाळामध्ये आणि या किड्यांमुळे भयंकर मला अशा पिढ्या होतात. मी रडतो परंतु कुणीच माझ्या मदतीला येत नाही, कुणीच माझी काळजी घेत नाही माझ्या जीवासाठी. आणि तो लगेचच असं बोलून त्याच्या कोठडीच्या फरशीवर पडला आणि अधिक तो रडू लागला. आम्ही पुढे गेलो तर दुसरे कोठडीमध्ये एक स्त्री बसून तिच्या शरीरामधल्या त्या आळ्या तिच्या त्या बोन्समध्ये किंवा हड्ड्यांमध्ये चिकटलेल्या आळ्या ती वेचून काढत होती आणि ती रडू लागली आणि ती येशूला म्हणू लागली, मला मदत कर प्रभू, मी खूप चांगली होईल, मला कृपा करून बाहेर काढ. ती उठली आणि तिने त्या गजांना घट्ट असं आळून धरलं. मला इतकी दया तिच्याविषयी वाटली आणि ती रडत असताना ती इतके हुंदक्यामुळे तिचं पूर्ण शरीर हे हालत होतं. ती म्हटली, प्रभू ज्यावेळेस मी पृथ्वीवर होते त्यावेळेस मी अशा विधर्मी आणि वाईट चालीमध्ये होते, मी मूर्तीपूजक होते आणि पुष्कळशा मी अशा मूर्त्या पाहिल्या, जणू हिंदू लोकांच्या कशा देव दैवत तशा अनेक प्रकारच्या देशांच्या मूर्त्या होत्या. मी विश्वास ठेवू शकत नव्हते तुझ्या शुभर्तमानावर. अनेक मिशनरी लोक यांनी मला प्रचार केला तुझ्याविषयी आणि मी पुष्कळ वेळेस ते ऐकलं. मग एक दिवशी मी मरण पावले. मी माझ्या देवदैवतांना त्यांचा हाक मारला की त्यांनी मला नरकापासून वाचवा आणि मी पुष्कळची हिंदू देवदैवतांची पूजा करायचे, परंतु त्यांनी मला वाचवलं नाही. आता हे प्रभू माझी खूप इच्छा आहे की पश्चाताप मी करावा. येशू म्हटलं, खूप उशीर झालेला आहे. आणि मग मी पाहिलं तर पूर्ण अग्नीचं जो जाळ आहे त्याचे जे जीव आहेत त्यांनी पूर्ण तिचं ते आकृती भरून टाकली आणि आम्ही पुढे चाललो. तिच्या त्या किंकाळ्याने माझा पूर्ण जीव हा भरून गेला. सैतानाने तिला फसवलं होतं. खूप दुःखाने प्रभू येशू म्हटला, चल आपण उद्या पुन्हा येऊ, आता वेळ झालेला आहे, आता जायला पाहिजे.